आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दावोस आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे विविध कंपन्यांबरोबर 14.5 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार. इलेक्ट्रॉनिक्स निर्यात क्षेत्रात भारत जगातला तिसरा सर्वात मोठा निर्यातदार देश. भारतीय जनता पार्टीचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नोबिन यांनी पदभार स्वीकारला. मुंबई किनाऱ्याजवळ सीमाशुल्क विभागाच्या कारवाईत तस्करीचं 180 टन डिझेल जप्त. आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्तीची घोषणा. स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं आयोजित जागतिक आर्थिक परिषदेत कालच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्य सरकारनं विविध कंपन्यांबरोबर विक्रमी 14.5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. याअंतर्गत स्वाक्षरी केलेल्या 19 सामंजस्य करारांमुळे विविध क्षेत्रांमध्ये 15 लाखांहून अधिक रोजगारांच्या संधी निर्माण होण्याचा अंदाज आहे. हे करार राज्याच्या विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन आणि 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या महत्वाकांक्षी ध्येयाशी सुसंगत आहेत, असं राज्य सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. महाराष्ट्र भारतातली गुंतवणुकीसाठी सर्वात चांगली जागा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी परिषदेत सांगितलं.
What Maharashtra offers is credibility. So you don't have to offer anything more. In today's world, credibility is more than capital. And that is what Maharashtra has been doing. Whatever we have been saying, we have been delivering. And that is why you can see a huge and renewed interest in investing in Maharashtra. Of course, the credit goes to our Honorable Prime Minister Shri Narendra Modi ji, who has created atmosphere and an ecosystem where everybody wants to, you know, invest in India. And we are here just to tell everybody the Maharashtra story and just to tell them that in India, Maharashtra is the best place to invest.
यावेळी राज्य शासनानं नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात योकी ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड यांच्याबरोबर 4000 कोटी रुपयांचा करार, लोडा डेव्हलपर्स लिमिटेड बरोबर 1 लाख कोटी रुपयांचा करार, अन्न आणि कृषी क्षेत्रात कार्लसबर्ग यांच्याबरोबर 500 कोटी रुपयांचा करार, विदर्भामध्ये पोलाद क्षेत्रात सुरजागड इस्पात लिमिटेड बरोबर 20,000 कोटी रुपयांचा करार, तर लॉजिस्टिक्स क्षेत्रात MMRDA आणि SBG ग्रुप यांच्यात 20 अब्ज डॉलर्सचा करार करण्यात आला. आगामी 2 दिवसात दावोसमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कम्प्युटिंग, डिजिटल सोयीसुविधा, फिनटेक, लॉजिस्टिक्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर तसंच जहाजबांधणी, EV, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील आणखी काही उद्योग घटकांशीही गुंतवणुकीचे सामंजस्य करार होणार आहेत. त्यादृष्टीने त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. भारतानं 2025 47 अब्ज डॉलर्स म्हणजे 4,15,000 कोटी रुपयांची विक्रमी इलेक्ट्रॉनिक्स निर्यात साध्य केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमांवरून ही माहिती दिली. PLI आधारित योजनेतून उत्पादित स्मार्टफोन निर्यातीतून 30 अब्ज डॉलर्सची निर्यात करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2015 इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्यातीत 11 पट वाढ झाली असून इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात आता भारत जगातला तिसरा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या उत्पादनामुळे महिलांच्या मजबूत सहभागासह 25 लाख नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या असून MSMEसाठी मोठ्या संधी आणि तरुणांना दीर्घकालीन कौशल्य उपलब्ध झाल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्षाचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नोबिन यांच्या नावाची औपचारिक घोषणा आज नवी दिल्लीच्या भाजप मुख्यालयात पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ के लक्ष्मण यांनी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन यांचा सत्कार करण्यात आला. केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, माजी अध्यक्ष JP नड्डा यावेळी उपस्थित होते. नितीन नवीन हे बिहार विधानसभेवर 5 वेळा निवडून आले आहेत. तसंच बिहार सरकारमध्ये ते गृहनिर्माण आणि कायदा मंत्री होते. सिक्कीम आणि छत्तीसगड सारख्या राज्यांमध्येही त्यांनी महत्वाच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. नितीन नवीन हे भाजपाचे आतापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत. जगातल्या सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी नितीन नवीन यांचं अभिनंदन केलं. नितीन नवीन यांच्यावर केवळ पक्षाचीच नाही तर रालोआमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी आहे, असं मोदी म्हणाले.
मैं आजकल के युवाओं की भाषा में कहूं तो नितीन जी खुद भी एक प्रकार से मिलेनियल है. वो उस जनरेशन से है जिसने भारत में बड़े आर्थिक, सामाजिक और टेक्नोलॉजिकल परिवर्तन होते देखे हैं. वो उस जनरेशन से है जिसने बचपन में रेडियो से सूचनाएं पाई और आज AI के भी एक्टिव यूजर है.
माजी राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनीही नवीन यांचं अभिनंदन केलं. नवीन यांच्या नेतृत्वात भाजपा प्रगती करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही नितीन नवीन यांचं अभिनंदन केलं आहे. भारत येत्या 25 वर्षात विकसित देश बनण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे आणि या प्रवासाच्या केंद्रस्थानी आरोग्य व्यवस्था असेल असं प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज केलं. पुद्दुचेरी इथं जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण संस्थेच्या 14व्या पदवीदान समारंभात त्या बोलत होत्या. राष्ट्रीय आरोग्य योजनेमुळे रुग्णांची काळजी घेणं ते प्रतिबंधात्मक प्रोत्साहनात्मक पुनर्वसन ते उपशामक अशा सर्व उपचार प्रकारांशी संबंधित धोरणांमध्ये आमूलाग्र बदल होईल असं त्यांनी सांगितलं. 83 देशांचे राजदूत आणि उच्चायुक्तांसोबत मत्स्यव्यवसाय विभाग उद्या नवी दिल्ली इथं गोलमेज परिषद आयोजित करणार आहे. मत्स्यव्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह या परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. द्विपक्षीय व्यापार वाढवणं समुद्री खाद्य निर्यात वाढवणं हे याचं उद्दिष्ट आहे. आशिया आफ्रिका युरोप उत्तर अमेरिका ओशनिया लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन देशांमधले प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई सीमा शुल्क विभागानं समुद्रातच एका मालवाहू नौकेला अडवून त्यातून अवैधरित्या नेण्यात येत असलेलं 180 टनाहून जास्त हायस्पीड डिझेल जप्त केलं. हे डिझेल जहाजावरच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये लपवलेलं होतं. या प्रकरणात नौकेचा कप्तान आणि मालकाच्या मुलाला अटक करण्यात आलं आहे. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत सीमा शुल्क विभागानं MV टीना या नौकेवर छापा टाकला होता. पालघर जिल्ह्यात होणारे वाढवण आणि जिंदाल बंदर रद्द करावे, प्रलंबित वनपट्टे धारकांच्या नावावर करावेत, स्मार्ट मीटरची सक्ती बंद करावी अशा विविध 12 मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान मोर्चाने काढलेला लाँग मार्च आज मनोर इथं पोहोचला आहे. मनोर इथून हा मोर्चा संध्याकाळपर्यंत पालघरला पोहोचणार असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. डहाणूचे आमदार विनोद निकोले आणि किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे हे या मोर्चाचे नेतृत्व करत आहेत. भंडारा जिल्ह्यातल्या डोंगरी बुद्रुक इथं मॅंगनीज खाणीत कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. कामगार पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारानं अनेक कामगारांना कामावरून कमी केलं तसंच कामगारांचा पगार देखील कमी केल्यानं हे आंदोलन करण्यात येत आहे. कामगारांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातला प्रमुख आरोपी समीर गायकवाड याचा आज पहाटे सांगली इथं मृत्यू झाला. पानसरे हत्या प्रकरणी हत्येचा कट रचल्याचा आरोप त्याच्यावर होता. 2017 तो जामिनावर सुटला होता. समीर गायकवाडसह 12 आरोपी होते. त्यातल्या 9 जणांना अटक झाली होती आणि 4 पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आली होती. ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवालनं बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे गेली 2 वर्ष सायना खेळापासून दूर होती. मात्र आता दुखणं बळावल्यामुळे आपण खेळणं थांबवत असल्याचं तिने एका पॉडकास्टच्या माध्यमातून जाहीर केलं. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारी ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली महिला भारतीय बॅडमिंटनपटू आहे. 2016 रिओ द जानेरिओ ऑलिम्पिकच्या वेळी गुडघ्याला दुखापत झाल्यानंतरही 2017 जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिने कांस्य पदक आणि 2018 राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं. भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या T20 सामन्याच्या मालिकेला उद्यापासून प्रारंभ होत आहे. मालिका 5 सामन्यांची असून पहिला सामना नागपूरच्या जामठा स्टेडियमवर होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दावोस आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्राचे विविध कंपन्यांबरोबर 14.5 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार. इलेक्ट्रॉनिक्स निर्यात क्षेत्रात भारत जगातला 3रा सर्वात मोठा निर्यातदार देश. भारतीय जनता पार्टीचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नोबिन यांनी पदभार स्वीकारला. मुंबई किनाऱ्याजवळ सीमाशुल्क विभागाच्या कारवाईत तस्करीचं 180 टन डिझेल जप्त आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्तीची घोषणा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.